शास्ते अध्याय 17. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात एक मनुष्य होता, त्याचे नाव मिखा. आणि त्याने आपल्या आईला म्हटले, जी 1100 शेकेल रुपयाची नाणी तुझ्याजवळून घेतली गेली होती आणि ज्यामुळे तू शाप उच्चारला होता आणि तो मी ऐकला, पहा ती रुपयाची नाणी माझ्याजवळ आहेत, मीच ती चोरून घेतली होती. त्याची आई म्हणाली, माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. मग त्याने ती 1100 शेकेल रुपयाची नाणी आपल्या आईला परत दिली. तेव्हा त्याच्या आईने म्हटले, मी माझ्या मुलासाठी कोरीव लाकडी मूर्ती व ओतीव धातूची मूर्ती करण्यासाठी आपल्या हाताने हे रुपये परमेश्वरास अर्पण म्हणून वेगळी करते, तर आता मीही तुला परत देते. त्याने ती रुपयाची नाणी आपल्या आईला परत दिल्यावर त्याच्या आईने 200 शेकेल रुपये घेऊन ते सोनाराला दिले आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ती केली. नंतर ती मिखाच्या घरी ठेवली. मिखा या मनुष्याचे एक मूर्तीचे देवघर होते आणि त्याने याजकाचे एफोद व कुलदेवता केल्या होत्या. आणखी त्याने आपल्या एका मुलाचे याजक म्हणून समर्पण केले होते. त्या दिवसात इस्रायलावर कोणी राजा नव्हता. प्रत्येकाने आपापल्या दिसण्यात जे योग्य ते केले. तेव्हा यहुदातील बेतलेहेमातला यहुदी घराण्यातला तरुण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता. नंतर तो मनुष्य यहुदातल्या बेतलेहेम नगरातून निघाला. आपल्याला राहण्यास कुठे जागा मिळेल ते शोधू लागला. प्रवास करत तो इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापर्यंत आला. मग मिखा त्यास म्हणाला, तू कुठून आलास? तेव्हा तो मनुष्य त्यास म्हणाला, मी बेतलेहेमातला यहुदी लेवी आहे आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे. तेव्हा मिखा त्यास म्हणाला, तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो, म्हणजे मी तुला प्रतिवर्षी 10 रुपयाची नाणी व 1 पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला. तो लेवी त्या मनुष्याबरोबर राहायला तयार झाला आणि तो तरुण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला. आणि मिखाने त्या लेवीला पवित्र कर्तव्य करण्यास वेगळे केले आणि तो तरुण त्याचा याजक झाला आणि तो मिखाच्या घरी राहिला. नंतर मिखा बोलला, आता मला कळले की परमेश्वर माझे चांगले करील, कारण हा लेवी माझा याजक झाला आहे.